श्री गणेशाची पूजा अर्चा जो तो आपापल्या परीने करीत असतो. कुणी लाल फुलं वाहून, कुणी दुर्वा वाहून, कुणी मोदकांचा नैवेद्य दाखवून, तर कुणी चिकमोत्यांची माळ वाहून.
¡Gracias!